चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राजाराम कारखान्यांनी केला FRP अदा, शेतकऱ्यांना दिलासा। कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यानं 15 फेब्रुवारीपर्यंत तोडलेल्या उसाची शेतकऱ्यांची बिलं यापूर्वीच भागवली आहेत। तसंच कारखान्यानं आतापर्यंत गाळप झालेल्या सर्व उसाची FRP शेतकऱ्यांना दिल्याची माहिती कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अध्यक्ष सर्जेराव माने यांनी दिले। राजाराम साखर कारखान्याची 16 फेब्रुवारी 2020 ते 10 मार्च 2020 या कालावधीतील FRP देय होती। या काळात 58,525 टन उसाचं गाळप कारखान्यानं केलं। त्यानुसार ऊस बिलाचे 16,23,00,000 रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या शाखेत आज भरण्यात आले आहेत। ही रक्कम प्रतिटन 2,774 रुपयेप्रमाणे अदा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। यंदाच्या हंगामात कारखान्यानं 3,42,588 टन उसाचं गाळप केलं आहे। सध्याच्या लॉकडाऊनच्या संकट काळात FRP ची पूर्ण रक्कम ऊस उत्पादकांना मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना दिलासा मिळाला आहे। या हाती आलेल्या रकमेमुळे आर्थिक अडचणी सोडवण्यास मदत होईल अशी भावना महाडिक यांनी व्यक्त केली आहे।